श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। सहाव्या अध्यायाच्या 19 श्लोकांवर आपण निरूपण पाहिलं। आधी सर्व आसनं, नंतर चक्र, नाडी याबद्दल माहिती दिल्यानंतर हळूहळू हे सांगायला सुरुवात केली की कुठले लोक यासाठी योग्य आहे। आणि त्यात असं सांगितलं की ज्यांना नियमन करता येते, ज्यांच्यामध्ये स्वतःबद्दल प्रामाणिकता असते, प्रामाणिकपणा असतो, असे योगी हळूहळू या अष्टांग योगाच्या तयारीला लागतात। तयाते योगयुक्त म्हण, हेही प्रसंगे जाण, ते दीपाचे उपलक्षण निर्वांतीची। या निर्वातस्थळी ठेवलेल्या दिव्याप्रमाणे ते हालत नाहीत, म्हणजे विचलित होत नाही, अत्यंत संतुलित असतात। चित्ताचे नियमन केल्याने तो योगी या अष्टांग योगाचे अनुष्ठान करण्यासाठी तयार होतो। पुढे 20 श्लोकापासून निरूपण पुढे नेऊया। पुंडलिकावर दे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। यत्र परमते चित्तं निरुद्धं योगसेवया, यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति, सुखं वात्यन्तिकं यत्तद् बुद्धिग्राह्यं मतीन्द्रियं, वेति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्वतः। जिथे योगाच्या अभ्यासाने नियमन पावलेले चित्त विषयांपासून परावृत्त होते, जिथे साधक आपण आपल्याला पाहून आत्मस्वरूपी सुख पावतो, जे सुख सर्वोत्कृष्ट आहे, जे बुद्धिगम्य म्हणजे बुद्धीला अगम्य असे आहे, जे इंद्रियांना अगोचर असे आहे, व जे सुख भोगीत असताना तो योगी आपल्या स्वरूपापासून अजिबात चलन पावत नाही, असे सुख योग्याच्या अनुभवाला येते। म्हणून आसनाची या गाढिका जो आम्ही अभ्यासू सांगितला निका, तेणे होईल तरी हो का निरोधू यया, एरवी तरी येणे योगे जय इंद्रिया विंदाण लागे, तै चित्त भेटो रिगे आपण पेया, परतो निपाठी मोरे ठाके आणि आपण यांते आपण देखे, देखत खेवो ओळखे म्हणे तत्वते मी, तिये ओळखीची सरीसे सुखाची या साम्राज्यी बैसे, चित्तपण समरसे विरो निजाय, जया परते आणिक नाही जया ते इंद्रिये नेणती कही, ते आपणची आपुल्या ठाई होनी ठाके। म्हणून आसनाच्या बळकटपणापासून आरंभ करून जो आम्ही तुला चांगला योगाभ्यास सांगितला, त्या योगाने या इंद्रियाचा निरोध झाला तर होईल, नाहीतर मग हे इंद्रिये आपल्या काबूमध्ये येऊ शकत नाहीत। एरवी तरी या योगामुळे ज्या वेळेला इंद्रियांचा निग्रह होतो, त्या वेळेला चित्त आपल्या चैतन्याच्या भेटीला निघते। जसे जसे इंद्रिय ताब्यात येऊ लागतात, रेग्युलेट होऊ लागतात, रेग्युलेट होणे म्हणजे इंद्रियांवर आत्म्याचा पगडा बसतो, आत्म्यावर इंद्रियांचा नाही, असे इंद्रिय रेग्युलेट झाले म्हणजे चैतन्याचा भर वाढत जातो। ते ज्या वेळेला विषयांना सोडून परत अंतर्मुख होते आणि आपण आपल्या आत्मस्वरूपाला पाहते आणि पाहिल्याबरोबर त्यास स्वस्वरूपाची ओळख पडते, व ते तत्व मी आहे, मी एक पवित्र आणि शुद्ध आत्मा आहे अशा समजुतीवर मग ते येते। आणि त्या ओळखीबरोबरच ते सुखाच्या साम्राज्यावर बसते आणि तेथे आत्म्याशी समरस झाल्याने चित्ताचा चित्तपणा नाहीसा होतो। व ज्याहून दुसरे काही नाही व ज्याला इंद्रिय केव्हाच जाणत नाहीत असे जे चैतन्य, ते मन आपण स्वतः आपल्या ठिकाणी होऊन राहते, म्हणजे मन स्वतःच चैतन्य होऊन राहते। यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नादिकं तताहा यस्मिन् स्थितोन दुःखेन गुराणापि विचाल्यते। आणि जे सुख मिळाले असता त्यापेक्षा अधिक असा दुसरा काही लाभ आहे असे मानित नाही। ज्या सुखामध्ये असताना योगी मोठ्या दुःखाने देखील अजिबात डगमगत नाही असे ते सुख असते, असा तो आनंद असतो। मग मे रूपासुनी थोरे देह दुःखाचे नी डोंगरे दाटी जो पापरी भारे चित्त नदटे का शस्त्रवरी तोडिलिया देह आगी माजी पडलिया चित्त महासुखी पहुडलिया चे वो चिनय ऐसे आपण पारिगो निठाये मग देहाची वासन पाहे आणिकची सुख होऊन जाये म्हणून विसरे। मग मेरूपेक्षा मोठ्या दुखाच्या डोंगराने त्याचा देह जरी दडपला तरी पण त्या भाराने त्याचे चित्त दडपत नाही। अथवा शस्त्राने त्याचा देह तोडला किंवा देह अग्नीमध्ये पडला तरी सुद्धा चित्त निरतिशय सुखात लीन झाल्यामुळे परत कधी वृत्तीवर येत नाही। याप्रमाणे चित्त आपल्या ठिकाणी येऊन राहिल्यावर मग देह तादात्म्य घेत नाही, म्हणून अलौकिक सुखच बनल्यामुळे ते चित्त देहाला पूर्णपणे विसरते। तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संगीतम सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा। त्या दुःखाच्या संयोगाने विहीन अशा सुखाला योग ही संज्ञा आहे असे जाणावे। काय म्हणतात, त्या दुःखाच्या संयोगाने विहीन अशा सुखाला योग हे नाम आहे किंवा ही संज्ञा आहे। निश्चयपूर्वक व उत्साही अंतकरणाने युक्त होऊन या योगाचे अनुष्ठान करावे। जया सुखाची या गोडी मनार्तीची सेची सोडी संसाराची या तोंडी गुंतले जे जुए योगाची बरव संतोषाची राणीव ज्ञानाची जाणीव जया लागी ते अभ्यासी लेनी योगे सावे व देखावे लागे देखिले तरी आंगे होई जे लगा। ज्या सुखाची चटक लागल्याने संसाराच्या तोंडात गुंतलेले जे मन असते ते विषय वासनेची आठवणही ठेवित नाही, त्या मनाला विषय आणि वासना यांची पूर्ण आठवण नाहीशी होते। जे सुख योगाचे सौभाग्य आहे, संतोषाचे राज्य आहे आणि ज्याच्याकरिता ज्ञान समजून घ्याव्याचे असते ते सुख, तो आनंद योगाचा अभ्यास करून मूर्तिमंत पाहिले पाहिजे आणि पाहिल्यावर मग तो पाहणारा आपणच स्वतः सुखरूप होऊन जातो। लो ते अभ्यास लेनी योगे सावे व देखावे लागे आणि देखिले तरी आंगे होईजे लगा। जो पाहिल तो सुखच होऊन राहतो असा तो योगी असतो। संकल्प भवान कामां त्यक्त्वा सर्वनिशेषताः मनसैवेन्द्रियं ग्रामं विनियम्य समन्तताः। संकल्पापासून उत्पन्न होणाऱ्या सर्व कामांना निःशेष टाकून व सर्व इंद्रियांचे सर्व बाजूंनी मनाने नियमन करून घेतो तो योगी। परीतोची योग बापा एके परी आहे सोपा, जरी पुत्र शोकु संकल्पा दाखविजे। हा विषयांते निमालिया आईके, इंद्रियेने माचिया धारणी देखे, तरी ही ये घालुनी मुखे जीवितासी। ऐसे वैराग्य हे करी, तरी संकल्पाची सरे वारी, सुखे धृतीचिया धवळारी वृद्धी नांदे। पण बाबा अर्जुना, एका प्रकाराने तो योग सोपा आहे। तो कसा म्हणशील तर संकल्पाला पुत्र शोक दाखवावा, म्हणजे संकल्पाचा जो पुत्र काम, कामना किंवा विषय वासना, त्याला पहिल्यांदा नाहीसा करावा। तो संकल्पाचा जो पुत्र काम आहे याला नाहीसा केला की मग हा संकल्प जर विषय वासना मेल्या असे ऐकेल आणि इंद्रिये नेमलेल्या स्थितीत आहेत असे पाहिल तर तो ऊर फुटून प्राणास मुकेल। असे हे वैराग्याने केले तर संकल्पाची एरझार समाप्त होईल आणि एकदा का संकल्पाची एरझार संपली आणि बुद्धी धैर्याच्या महालात सुखाने वास करू लागली की मग हळूहळू या सर्व गोष्टी ताब्यात येऊ लागेल। शने शने रूपरमेद बुद्ध्या धृती गृहीतया, आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिन्तयेत्। यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरं, ततस्ततो नियन्मेत दात्मन्नेव वशं नये। धैर्ययुक्त अशा बुद्धीने हळूहळू शने शने हळूहळू बाह्य प्रपंचापासून मनाचा उपरम करावा आणि मनाला आत्म्याच्याच ठिकाणी स्थित करून दुसऱ्या कशाचेही चिंतन करू देऊ नये। चंचल वृत्ती अंततः अस्थिर असे मन आत्म्याकडून निघून ज्याच्या ज्याच्यामुळे बाहेर जाते त्याच्या त्याच्यापासून नियमन करून त्याला आत्म्याच्याच ताब्यात ठेवावे। आता हा जो अभ्यास आहे हा फार कठीण आहे, माऊली याच्यावर काय म्हणतात? बुद्धी धैर्या होय बसवटा, तरी मनाते अनुभवाचिया वाटा, हळू हळू करी प्रतिष्ठात्मभुवनी, याही एके परी प्राप्ती आहे विचारी, हे नठके तरी सोपारी आणिक ऐके। आता नियमुची हा एकला, जीवे करावा पुला, जैसा कृतनिश्चयाचिया बोला बाहेरानो हे। जरी तुले निचित्त स्थिरावे, तरी काजा आले स्वभावे, न राहे तरी घालावे मोकलुनी। मग मोकलिले जेथ जेथ जाईल, तेथुनी नियमुची घेऊनी येईल, ऐसे निस्थैर्याची होईल सवेयया। बुद्धी जर धैर्याला आश्रयस्थान झाली तर मग ती मनाला अनुभवाच्या वाटेने हळूहळू आत्मानुभवात कायमचे स्थिर करते। बुद्धी विचार करते ना, विचार हळूहळू कमी होऊ लागतात आणि मग त्या धैर्यामुळे, ज्या धैर्यामुळे बुद्धी विचार कमी करायला लागते त्यामुळे हळूहळू मनाला आत्मानुभवाची चटक लागते आणि आत्मानुभवात मग ते कायमचे स्थिर करते। पण हे सगळं फार हळूहळू होते बरं। याही एका तऱ्हेने ब्रह्मप्राप्ती आहे याचा विचार कर आणि हे जर तुला साध्य होत नसेल तर आणखी एक सोपी युक्ती आहे ती ऐक। ती सोपी युक्ती काय? आता तू जो निश्चय करशील ना त्याच्या आज्ञेच्या बाहेर जो नियम कधी जाणार नाही अशा प्रकारचा हा एकच नियम जीवाभावापासून तू आपलासा कर. एक नियम कर की मी या वेळेला 30 मिनिटं ध्यान करील आणि त्याप्रमाणे ध्यान करीत जा. हळूहळू हळूहळू मन बुद्धी अहंकार चित्त सगळं हळूहळू ताब्यात येईल. आणि जर एवढ्याने चित्त स्थिर झाले तर ठीक आहे, तर सहजच काम झाले असे समजायचे. आणि जर एवढ्याने स्थिर झाले नाही, मन इकडे तिकडे वळू लागले, चित्ताला इकडे तिकडे घेऊन जाऊ लागले, बुद्धी विचार करू लागले, तर मग त्यांना मोकळे सोडून दे. मोकळे सोडले असता ते जेथे जेथे जाईल ना, तिथून तो नियमच त्यांना तो परत घेऊन येईल. पण तो नियम पक्का पाहिजे. थोड्या वेळासाठी मन विचार करेल, बुद्धी विचार करेल, मन इकडे तिकडे फिरेल, पण थोड्या वेळानंतर तुम्ही जो नियम केला आहे, तुम्ही जो संकल्प केला आहे, त्या संकल्पामुळे तो नियम त्यांना परत घेऊन येईल. अरे मी तर असा नियम केला आहे, चल म्हणा परत चल, आणि त्याला अंतर्मुख करेल. अशा रीतीने यालाही स्थैर्याची संचय सवय होईल आणि हळूहळू ते स्थिर व्हायला लागेल. प्रशांत मनसं हेनं योगिनं सुखमृत्तमं उपैति शांतरजसं ब्रह्मभूतम कल्मषम. हा पण एक महत्त्वाचा सिद्धांत. याप्रमाणे अभ्यास केल्याने ज्याच्या मनाला उत्तम शांती मिळाली आहे, ज्याचा रजोगुण नाश पावला आहे, रजोगुण मोठा खतरनाक असतो, ज्याचा रजोगुण नाश पावला आहे, जो पाप पुण्याधिकान विरहित आहे व जो ब्रह्मस्वरूप झाला आहे, अशा योग्याला श्रेष्ठ असे सुख प्राप्त होते. पाठी के तुले निके वेळे तया स्थैर्याचे निमेळे आत्मस्वरूपा जवळे येईल सहजे तया ते देखोनी आंगा घडेल तेथ अद्वैती द्वैत बुडेल आणि ऐकते जे उघडेल त्रैलोक्य हे आकाशी दिसे दुसरे ते अभ्रजई विरे तै गगनची का मरे विश्वजैसे तैसे चित्त लया जाये आणि चैतन्यची आघवे होये ऐसी प्राप्ती सुखो पाहे आहेणे. नंतर काही एक वेळाने त्या स्थैर्याच्या योगाने मन सहज आत्मस्वरूपाजवळ स्थिर होईल, आत्मस्वरूपाजवळ परत येईल. आणि मनाने त्या आत्मस्वरूपास पाहिल्याबरोबर ते मन स्वतः आत्मरूप होऊन जाईल, म्हणजे त्या मनाला आत्मस्वरूपाची गोडी लागेल. तेव्हा त्या अद्वैत स्वरूपात द्वैत नाहीसे होईल आणि नंतर हे सर्व त्रैलोक्य ऐक्याच्या तेजाने प्रकाशित होईल. म्हणजे हे सर्व जग वेगवेगळे नसून या सर्व जगात एकच तत्व ठासून ठासून भरलेलं आहे अशी प्रचिती येईल. आकाशामध्ये निराळे दिसणारे जे मेघ ते नाहीसे झाल्यावर ज्याप्रमाणे संपूर्ण विश्व आकाशानेच भरलेले दिसते, अगदी त्याप्रमाणे आत्मस्वरूपी चित्त लयाला गेले, म्हणजे आत्मस्वरूपात हे चित्त येऊन मिळाले की संपूर्ण विश्व चैतन्यमयच होते. आणि अशा या सुलभ उपायाने एवढी मोठी प्राप्ती होऊ शकते. म्हणून हाही एक उपाय लक्षात ठेव अर्जुना. युञ्जन्ने मम सदात्मानं योगी विगत कल्मषाः सुखेन ब्रह्म संस्पर्श्य मत्यंतं सुखमश्नुते. या प्रकारे सर्वदा मन हे आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करणारा योगी पापांनी विरहित होतो आणि अनायासाने ब्रह्म साक्षात्कार रूपी आत्यंतिक असे सुख भोगतो. या सोपिया योग स्थिती उकलू देखिला गा बहुती संकल्पाचिया संपत्ती रुसोनिया ते सुखाचे निसांगाते आले परब्रह्मातौते तेथ लवण जैसे जणाते सांडुनेणे तैसे होयतिये मेळी मग सामरस्याचिया रावळी महासुखाची दिवाळी जगे सिदिसे ऐसे आपले पायवरी चालिजे आपुले पाठीवरी हे पार्था नागवे तरी आन ऐके। संकल्पाच्या संपत्तीचा म्हणजे या सर्व विषय वासनांचा त्याग करून पुष्कळांनी या सोप्या योग मार्गाचा अनुभव घेतला आहे। ते पुरुष अनायासे परब्रह्माच्या आत आले। ते कसे? तर मीठ पाण्यात मिळते तसे। पाण्यात सोडून जसे ते वेगळे राहतच नाही। पाण्यात मीठ टाकलं तर मीठ कधी पाणी होऊन गेलं हे कळत नाही। अगदी त्याप्रमाणे त्या योग्याची जेव्हा परब्रह्माशी मिळणी होते तेव्हा एक स्वरूपाची स्थिती होते। मग समरसतेच्या मंदिरात संपूर्ण जगासह त्याला महासुखाची दिवाळी दिसते। आता इथपर्यंत जे सांगितलं ते दिसायला सोपं जरी असलं तरी ते अवघडातलं सोपं आहे। हे कसं? तर हे आपल्या पायांनी आपल्या पाठीवर चालण्यासारखं हे आहे अर्जुना। म्हणून जर ते तुला करता येणार नाही तर आणखी सुद्धा दुसरा उपाय सांगतो। आजच्या या भागामध्ये गीतेत आणि माऊलीच्या ज्ञानेश्वरीमध्ये जे विषय आलेत त्यांच्यामध्ये खास भाग हा होता की या मनाला कसं स्थिर करायचं। कारण बहुतेक लोक जे मेडिटेशनमध्ये उतरतात त्यांना हा मोठा प्रश्न पडतो की मन हे फार चंचल आहे, मन अजिबात ऐकत नाही, मन ध्यान करू देत नाही, तर मनाला कसं स्थिर करावं। म्हणून आजचा हा भाग नेहमी लक्षात ठेवा। या ज्या टेक्निक्स सांगितल्या आहे माऊलींनी कशाप्रकारे त्याला हळूहळू आत्मस्वरूपाची चटक लावावी आणि हळूहळू त्याला आपल्या ताब्यात आणावे, आधी नियम करावा, संकल्प करावा, जर ते ऐकत नसेल तर त्याला मोकळं सोडून द्यावं, मग तो नियमच त्याला परत इथे घेऊन येईल। आणि असे ही असं करून ही सोपी योगस्थिती तुम्हाला सहज संकल्पामुळे गाठता येईल। या सोपी या योगस्थिती उकलू देखिला गा बहुती, संकल्पाची या संपत्ती रुसोनिया, ते सुखाची नि सांगाते आले परब्रह्मा आतवते तेथ लवण जैसे जळाते सांडू नेणे। इथे जेव्हा आत्मा परमात्म्याशी एक होतो तर तेव्हा कशी स्थिती असे? लवण जैसे जळाते सांडू नेणे, जसं पाण्यात मीठ विरघळलं म्हणजे ते मीठ कुठे गेलं हे दिसत नाही, सर्व पाणीच पाणी होऊन जाते। आता ते पाणी खारट आहे की गोड आहे हा भाग निराळा आहे, पण ते मीठ मीठपणाने उरत नाही। तसं मन हे मनपणाने उरायला नको, चित्त हे चित्तपणाने उरायला नको, बुद्धीही बुद्धीपणाने उरायला नको, हे पूर्णपणे त्या परब्रह्मात लीन होऊन जायला पाहिजे। असा हा गोड भाग सुरू आहे। आपण 6व्या अध्यायाच्या 28व्या श्लोकापर्यंत निरूपण आज ऐकलं। 29व्या श्लोकापासून निरूपण आपण उद्या पाहू। आज आपण इथेच थांबू। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।